अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी
श्रोतेहो नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। श्रोतेहो, आपण 21व्या शतकातील जागतिकीकरणाच्या संस्कृतीत जगत आहोत। आजची 21व्या शतकातील संस्कृती ही प्रामुख्याने माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर उभी आहे। आजच्या या माहितीच्या महास्फोटामध्ये नवनवीन माहिती लोकांपर्यंत रोज पोचते आहे। ही माहिती जसजशी उपयोगी पडणार आहे तशीच ती गोंधळात टाकणारीही आहे। ही सर्व माहिती वाचकांपर्यंत योग्य प्रकारे खऱ्या आणि प्रमाणित स्वरूपात पोहोचवण्याचं प्रमुख कार्य मराठी विश्वकोशाच्या माध्यमातून होत आहे। यानिमित्तानं मराठी विश्वकोश आणि वाचक या विषयावर आपण आज संवाद साधणार आहोत डॉक्टर सरोजकुमार सदाशिव मिठारी, विद्याव्यासंगी सहाय्यक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, वाई, जिल्हा सातारा यांच्याशी। सर, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत।
नमस्कार श्रोते हो।
सर, मराठी विश्वकोशाचा आवाका खूप मोठा आहे आणि त्यात नवनवीन माहितीची भर पडत असते, पण या विश्वकोशाचा नेमका वाचक कोण आहे?
कोश वाङ्मयाचे मुख्य दोन प्रकार आहेत, एकतर सर्व विषय संग्राहक आणि विशिष्ट विषय संग्राहक। आपला मराठी विश्वकोश जो आहे तो साधारणतः सर्वसाधारण ज्ञानकोश आहे, आणि काही विशिष्ट विषयाचे ज्ञानकोश असतात, त्याच्यामध्ये तत्वज्ञानकोश वेगळा असतो, सरिताकोश वेगळा असतो। मात्र मराठी विश्वकोशानं वेगवेगळ्या विषयांना सामावून घेतल्यामुळं त्याला सर्वसाधारण विश्वकोश असं म्हणलेलं आहे। आणि याचा जो वाचक आहे तो वाचक इकडे येणारा तो विशिष्ट काहीतरी त्याला एक सामान्य माहिती त्या विषयाची पूर्व अनुभव असतो, त्या अनुषंगानं तो विश्वकोशाकडे येत असतो, म्हणजे एक संदर्भ साधन या हेतूने तो वाचक विश्वकोशाकडे येत असतो। मग हा वाचक कोण आहे? तर साधारणतः त्याच्यामध्ये काही अभ्यासू विद्यार्थी आहेत, संशोधक विद्यार्थी आहेत, किंवा अगदी पदवीधर विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, अशा प्रकारचे वेगवेगळ्या स्तरातील वाचक या विश्वकोशाशी जोडलेले आपल्याला आढळतात। आणि हे वाचकसुद्धा वेगवेगळ्या विषयांसाठीचे स्वतंत्र आहेत, म्हणजे मराठी विश्वकोशात विषय किती जर आपण प्रश्न केला तर विषय आणि उपविषय धरून साधारणतः 110 विषयांची माहिती हा आपला विश्वकोश देत असतो। म्हणजे या सर्व विषयातील वाचकांना पायाभूत ज्ञान मिळवण्याचे एक मुख्य साधन म्हणजे हे मराठी विश्वकोश आपल्याला दिसून येतील।
सर, आपण सांगितल्याप्रमाणे आता हे जे विश्वकोशाचे खंड प्रकाशित झालेले आहेत किंवा केले जातात, तर हे खंड किती आहेत?
विश्वकोशाचे एकूण खंड जर पाहिले तर संहिता खंड आहेत, त्याच्यामध्ये माहिती आपण खंड कोश म्हणतो, तर ते 1 ते 20 खंड आहेत। आणि 21वा जो खंड आहे तो सूचीखंड आहे, म्हणजे सामान्य वाचकाला माहिती नाही की मुंबईबद्दलची त्याला माहिती जाणून घ्यायची आहे, महाराष्ट्राबद्दलची माहिती जाणून घ्यायची आहे, म्हणजे 1 ते 20 खंड सलग वाचताना त्याची जी दमछाक होणार आहे त्याच्यासाठी एक मध्यम मार्ग हा कोश वाङ्मयातला असा असतो की सूचीखंडामध्ये सगळ्या नोंदींची यादी एकत्र त्याला पाहायला मिळते आणि अगदी पटकन त्या नोंदीपर्यंत पोहोचणं, ती नोंद वाचण्यासाठी मिळवणं सोपं जातं। तर असे हे 21 खंड जे आहेत ते विश्वकोशाचे आहेत। आणि याची रचना जर आपण बघितली तर मराठी वर्णमाला, म्हणजे सोप्यात सोपी पद्धत, म्हणजे अगदी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्याला जरी वाटलं तर त्या विश्वकोशामध्ये काय मला पाहता येईल, तर ज्याला वर्णमाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे, थोडक्यात आपली मुळाक्षरे जी आपण पहिलीच्या वर्गामध्ये शिकलेलो असतो अज्ञपर्यंतची ती वर्णमाला, तर यानुसार त्या कोशाची रचना किंवा त्यांच्या नोंदींची रचना केलेली आहे। आणि साधारणतः आपण आकडेवारी जर पाहायची म्हणली तरी 1 ते 20 खंडांमध्ये साधारणतः 18,000 नोंदी या विश्वकोशामध्ये आपल्याला आलेल्या पाहायला मिळतात। आणि पानांची संख्या जर बघितली तर 22,000 पृष्ठसंख्या आहे, म्हणजे इतकी इत्थंभूत माहिती असणारे हे महत्त्वाचं साधन आपण त्याला म्हणतो।
सर, हा आवाका तुम्ही सांगताय खूप मोठा आहे, पण मग हे 1 ते 20 खंड तयार केलेले आहेत आणि त्याच्या ह्या नोंदी पण शोधायच्या आहेत. मग वाचकांसाठी काही विशिष्ट मार्गदर्शक प्रणाली विश्वकोशाने तयार केली आहे का?
हो, केलेली आहे. आता हां, वाचकाला त्या नोंदीपर्यंत पोहोचण्यासाठी पहिला महत्त्वाचा मार्ग म्हणजे त्याला वर्णमालेचा परिचय असणं. हां, आणि मग त्यासाठी विश्वकोशाच्या पहिल्या खंडामध्ये विश्वकोशाचे आद्य संपादक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी एक दीर्घ प्रस्तावना लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये विश्वकोशाचं स्वरूप काय असेल, त्याच्यामध्ये नोंदींची रचना कशी असेल याची त्यांनी मांडणी केलेली आहे. आणि तिथं वर्णमालेचा क्रमही आपण दिलेला आहे, म्हणजे वाचक त्या वर्णमाले क्रमानुसार त्या नोंदीमध्ये कोणत्या खंडात किती पृष्ठावर आहे ते पाहणं सोपं जातं त्याला. आणि सूचीखंड हा मार्गदर्शक त्याचा महत्त्वाचा आहे. सूचीखंडामुळे एखादी नोंद विश्वकोशाच्या कोणत्या खंडात कोणत्या पृष्ठावर पुन्हा त्याच्यामध्ये स्तंभ आहेत,
हां तुम्ही मगाशी म्हणालात,
हां तर त्यामुळे ते पटकन शोधणं त्याला सोपं जातं.
अच्छा, मराठी आता विश्वकोशाच्या नोंदींच्या स्वरूपात आपल्याला माहिती मिळते म्हणजे आपण शोधायला गेलो तर ह्या नोंदी म्हणजे नेमकं काय?
बऱ्याच वेळेला नोंदी या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. कोशामध्ये नोंदी याचा अर्थ लेख या अर्थानं आपण घेतो. जसं वर्तमानपत्रामध्ये एखादा लेख आपण म्हणतो किंवा संशोधनात्मक पातळीवर आपण त्याला शोधनिबंध म्हणतो. विश्वकोशाच्या मध्ये जी माहिती लिहिली जाते त्याला नोंद, थोडक्यात त्याला टिपण आपण असं म्हणतो किंवा टाचण असा एक शब्द आहे. आता मराठी विश्वकोशामध्ये साधारणतः ह्या नोंदींचेच अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे विश्वकोशामध्ये सर्व विषयांची माहिती येत असली तरी त्याला एक काही मर्यादा आहे आणि ती मर्यादा म्हणजे शब्दांची मर्यादा. साधारणतः 250 शब्दांपर्यंतची नोंद म्हणजे लघु नोंद, 500 शब्दांपर्यंतची नोंद म्हणजे मध्यम, 750 शब्दांपर्यंतची नोंद म्हणजे दीर्घ नोंद, आणि त्याच्याही पुढं 750 शब्दांच्या पुढच्या जर नोंदी असतील त्याला आपण अतिदीर्घ नोंद किंवा व्याप्ती नोंद असं अशा प्रकारे म्हणतो. आणि मग त्यानुसार त्या विषयाची मांडणी काय आहे, त्या विषयाचा आशय काय आहे, तर त्याच्यानुसार आधी ती नोंद कोणत्या शब्दात घ्यायचं ह्याचं कार्यालयीन संपादकीय मंडळात त्याचा आधी निर्णय केला जातो. म्हणजे लेखकाला सुद्धा नोंद लिहिताना एक आराखडा देण्यापूर्वी की ही नोंद या इतक्या इतक्या शब्दांमध्ये असावी अशा प्रकारे त्या नोंदींचं स्वरूप ठरवून दिल्यामुळे लेखकाला विहित वेळेत ते लिहून देणंही सोपं जातं.
सर, तुम्ही आता नोंदीच्या ज्या वाचन करायचं आहे त्याच्याविषयी आम्हाला सांगत आहात, तर ही नोंद वाचन करण्याचा मुख्य हेतू काय असतो, की कशा प्रकारे आपण ती नोंद वाचन केली की आपल्याला प्रॉपर माहिती मिळेल?
खरं तर मराठी विश्वकोशाच्या निर्मितीचा मुख्य हेतू जो आहे तो मगाशी मी म्हटल्याप्रमाणे तर्कतीर्थाने आपल्या पहिल्या खंडाच्या प्रस्तावनेत सांगितलेला आहे. माझं तर वाचकांना या निमित्तानं आवाहन राहील की विश्वकोशाचे खंड वाचण्यापूर्वी पहिला ती प्रस्तावना त्यांनी जरूर वाचावी. आणि त्याच्यामध्ये सगळे तुम्ही जो प्रश्न विचारला की वाचनाचे हेतू काय असेल, त्या हेतूबद्दलचं स्पष्टीकरण आपल्याला दिसून येईल. सर्वसाधारण शिक्षित मराठी माणूस जो आहे तो अगदी कोणत्याही क्षेत्रात काम करत असला तरी त्याच्या ज्ञानविषयक गरजा मराठीतून भागल्या पाहिजेत. आणि नागरिक म्हणून आपली कार्यक्षमता टिकवून धरण्यासाठी अनेक विषयांचा परिचय करून घेणे आणि तो वाढवित राहणे आवश्यक आहे असं तर्कतीर्थांचं मत त्याच्यामध्ये दिसतं. आणि म्हणून ते म्हणतात की यासाठी विश्वकोशासारख्या संदर्भ ग्रंथांची आवश्यकता आहे. वाचकाच्या मनामध्ये वाचनाबद्दलची उत्कंठा निर्माण व्हावी हा एक मुख्य हेतू याच्यामध्ये आहे. आणि विश्वकोश वाचून त्या विषयाच्या संबंधीचं जर मूलभूत संकल्पना आहेत त्या संकल्पनांचं एक स्पष्ट आकलन या नोंदी वाचनाच्या मुळे होत असतं. आणि वाचकाचे काही उद्दिष्ट वेगवेगळे असतात. एखाद्या वाचकाला वाटतं की जगातील कुठल्याही विषयाची माहिती मला मराठीतून मिळायला पाहिजे, त्या हेतून तो विश्वकोशाकडे येऊ शकतो. किंवा एखादा अपरिचित शब्द असेल, एखादी अपरिचित संकल्पना असेल ती त्याला समजून घ्यायची असेल तर तो विश्वकोश त्यासाठी मार्गदर्शक आहे. किंवा एखाद्या गोष्टीची त्याला जुजबी माहिती आहे. अलीकडच्या काळामध्ये मोबाईल किंवा ह्या चलभाष तंत्रज्ञानामुळं खूप प्रकारची माहिती त्याच्यासमोर येते. मग त्या माहिती जी जुजबी स्वरूपात आलेली आहे ती अधिकृत आहे का नाही त्याची त्याला चाचपणी करायची असेल तर तो विश्वकोशामध्ये त्याचा आधार घेऊ शकतो. किंवा मग कोणकोणते संदर्भ शोधता येईल ते नोंदीमध्ये त्याला मिळतील. आणि आपल्याला जी माहिती उपलब्ध आहे त्या माहितीची सर्वात महत्त्वाचं म्हणजे सत्यता पडताळणं महत्त्वाचं आहे. आणि ही अधिकृत विश्वासार्ह माहिती विश्वकोशामध्येच वाचकाला मिळते. कारण विश्वकोशामध्ये आलेली नोंद ही लेखक, समीक्षक, संपादक या सगळ्या पातळ्यांवर त्या नोंदीची पडताळणी होऊन मग ती अंतिम स्वरूपात खंडांमध्ये दिली जाते. म्हणून त्याला एक विश्वासार्ह दर्जा त्या नोंदीनं आपल्याला असलेला पाहायला मिळतो.
पण ही माहिती जी तुम्ही सांगतायत तर ती अनेकांना उपयोगी आहेच. मराठी जाणणाऱ्यांना आहे, मूळ शब्द कसा आला त्याच्याविषयी सगळी माहिती असते, त्याचे अनेक अर्थ असतात, भावार्थ असतात, ते सगळं त्याच्यामधून त्यांना माहिती मिळते. पण सर्वसामान्यांना वाटेल की हे एवढं सगळं जड जंबाळ वाटतंय किंवा काय, तर मग विश्वकोश अगदी सर्वसामान्यांना पोहोचेल आणि समजेल असा व्हावा यासाठी काही रचना आहे.
बरोबर आहे. कोश म्हणले की लोकांच्या मनामध्ये गैरसमज किंवा एक भीती असते की काहीतरी खूप भलं मोठं ते आहे आणि आपल्याला समजेल की नाही.
अगदी अगदी.
तर त्याची रचना नोंदींची करताना वाचकाला त्याच्या आंतरिकतेला भर पडेल अशा प्रकारे किंवा जोडून घेईल, वाचक त्या नोंदीपासून दुरावणार नाही, फटकून राहणार नाही अशा प्रकारची रचना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एखादी नोंद असेल, चरित्रात्मक नोंद असेल, तर त्या व्यक्तीचं चित्र तिथं असतं. काही देशांच्या नोंदी असतील तर त्यांचे नकाशे आपण देत असतो. ह्या नोंदींचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की समजा मराठी माणूस भ्रमंती करत असतो, पर्यटन करत असतो, परदेशात जात असतो, तिथं गेल्यानंतर तिथली भौगोलिक परिस्थिती जी आहे ती त्याला माहीत असेलच असं नाही, पण विश्वकोशानं त्या देशांचे नकाशेसुद्धा आपल्या खंडांमध्ये दिलेले आहेत आणि हे नकाशे करत असताना त्या त्या राजदूतावासांशी संपर्क करून पत्रव्यवहार करून अधिकृतपणे त्या देशांच्या स्थलनामांची निश्चिती आपण केलेली आहे आणि ती सुद्धा नकाशात आपण मराठीतच दिलेली आहेत.
मात्र
ती मराठीत देत असताना उच्चार मात्र त्यांच्या भाषेप्रमाणे होतील याची काळजी घेतलेली आहे.
जपान
म्हणजे जपानमध्ये जरी एखादा मराठी माणूस गेला, त्याने विश्वकोशाचा नकाशा वाचला आणि त्या उच्चार त्या स्थळाचा वाचला तर त्याला बरोबर अगदी तो पत्ता मिळेल.
सर, विश्वकोशाचे खंड हे वाचक स्नेही बनलेले आहे, परंतु आधुनिकतेचा काही त्यावर वापर करून ते कुठेही आपल्याला बघता येतील का, म्हणजे मोबाईल सारख्या विशेष उपकरणावर?
खूप चांगला प्रश्न आहे आणि आधुनिक काळात ह्या प्रश्नाची निकट सगळ्यांनाच आहे. म्हणजे विश्वकोशाचा खंड जर बघितले तर साधारणतः एक खंड 1000 पृष्ठांचा असतो. किमतीच्या दृष्टीने विचार केला तर किंमत अतिशय अल्प आहे. म्हणजे बालभारती शासकीय मुद्रणालयामध्ये अगदी 175 रुपयांना केवळ 1000 पानांचा खंड आपल्याला मिळतो. ज्याला मुद्रित प्रतीमध्ये आवड आहे त्यांना जरूर ते खंड घ्यावेत, पण ज्यांना प्रवासात आहे किंवा जो बाहेरचा देशामध्ये राहणारा विद्यार्थी किंवा हे आहे, तर यांच्यासाठी सुद्धा आज महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचं स्वतंत्र संकेतस्थळ आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. मराठी विश्वकोश .org हे आपलं संकेतस्थळ आहे आणि या संकेतस्थळावरती 1 ते 21 खंड आपण वाचकांना मोफत स्वरूपात उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यांची सूची आहे, त्यामुळं कोणतीही नोंद वाचकाला अगदी प्रवासात असेल किंवा अगदी कोणत्याही तो त्याच्या कार्यामध्ये वेगळा असला तरी ती एखादी नोंद वाचून तो पुढे अग्रेषित करू शकतो, समाज माध्यमावर पाठवू शकतो. अशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केलेला आहे आणि आम्हाला सांगायला आनंद होतो की जवळजवळ संकेतस्थळाला भेट दिलेल्या वाचकांची संख्या बघितली तर 2 कोटीच्या आसपास आहे.
खूपच छान, खूपच छान.
आणि केवळ तो भेट देत नाही आहे तर तो पत्रव्यवहारही करतोय संकेतस्थळावरती, ज्याला आपण ऑनलाईन माध्यम म्हणतो, त्या माध्यमातून एखाद्या नोंदीबद्दलची तो आजकाल मतही देतोय.
हो.
किंवा एखाद्या नोंदींमध्ये त्याला जर काही वेगळे माहिती तपशील मिळाले किंवा काही अपूर्णता जरी जाणवत असेल तरी त्याला वाचकाला वाचक म्हणून तो आपण अधिकारही दिलेला आहे. त्यामुळं मराठी ज्ञानव्यवहारात मराठी विश्वकोशाने ही एक मोठी क्रांती केलेली आपण हरकत नाही म्हणायला.
डॉक्टर सरोजकुमार मिठारी सर, आज आपण इथं आलात आणि मराठी विश्वकोश आणि वाचक या विषयावर आमच्याशी सुसंवाद साधलात, याबद्दल आपले खूप खूप आभार.
धन्यवाद.
श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय यांची आम्ही वाट पाहत आहोत, तेव्हा आमच्याशी या ईमेलवर नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com aaplimaratihi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
अभिजात मराठी, आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात, अभिजात,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी.